सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ। वेलकम आप सभी का सुपर हिट गानों के बाद। आपसे बातें करते करते यहां पे शो का दूसरा घंटा शुरू हो चुका है। स्वागत है आपका शो के दूसरे घंटे में। आणि आज मी तुम्हाला विचारलं की काय खरंच आजकाल बिंदी न लावणं म्हणजे कुंकू न लावणं किंवा मंगळसूत्र न घालणं ट्रेंड झालंय का, फॅशन झालंय का। मला फोन आलाय की मला कोणी कॉल केलाय।
मी दीप्ती बोलतीये। हो, ऍक्च्युली आहे ट्रेंड, कारण की बिंदी लावणं मुलींना तर आवडत नाही, म्हणजे असं लेडीजना पण आवडत नाही। एक तर खूप छोटी बिंदी लावली जाते आणि मंगळसूत्राला आता ऑप्शन पण मिळालाय ना, हँड मंगळसूत्र, हातात घालतात आता मंगळसूत्र।
राईट,
तर आहे फॅशन आणि मला चांगलं वाटतं काहीतरी चेंजेस।
बरं, हे झालं तुझं म्हणणं, पण मला एक सांग ना की हा चेंज कशामुळे आला, असं की हे सगळं चेंज झालंय, बिंदी न लावणं मुली पसंत करत नाहीत।
ऍक्च्युली समाज सुधारतोय किंवा मुलींना शिक्षण मिळालंय, मॉडर्न झाल्यात मुली, आणि सासरच्यांचं एवढं प्रेशर नसतं। आधी कसं की आधीच्या सासू असं सांगायचं कंपल्सरी बिंदी लावच, मंगळसूत्र घाल, बांगड्या घाल, अजून म्हणजे असं रिस्ट्रिक्शन असायचं। तर आता तेवढं नाही राहिलं, आता कुणी काही सांगतही नाही, ज्यांना जसं वाटतं तसं करतात, म्हणजे आवडतं तसं करतात, त्यामुळे मग हा ट्रेंड आलाय।
ओके, आणि आजकाल मुलं पण हातामध्ये मंगळसूत्र बांधायला लागलेत ना।
हो, काही काही मुलं हौशेने घालतात, म्हणजे इनिशियल नावाची वगैरे असं घेतात, पण माझी मिस्टर नाही घालत।
बर, ही तुझी खंत आहे ना।
हो, माझी खंत आहे।
ओके, आणि तुझ्या बाबतीत काय, म्हणजे तुला मंगळसूत्र आणि बिंदी लावायला आवडते किंवा नाही वापरत, तू कसं?
माझी बिंदी खूप छोटी असते आणि मंगळसूत्र घालते मी, फक्त बाहेर जाताना फिरायला वगैरे जाताना मग ते हँड मंगळसूत्र।
ओके, पण आजकाल कुठे ना कुठे ऑफिसमध्ये ज्या महिला काम करतात त्यांना कुठे थोडस म्हणजे ऑकवर्ड फील होतं का, वेस्टर्न कपड्यावरती सूट होत नाही ना बऱ्याच वेळेला?
हा, तेच ना, मग वेस्टर्न कपड्यावरती हँड मंगळसूत्र चांगलं वाटतं आणि इतर वेळेस साडीवर वगैरे ज्यावेळेस ट्रॅडिशनल काही आहे काही असेल किंवा मग फंक्शन असतील तर त्यावेळेस आवडतं मुलींना किंवा बायकांना पण असं ट्रॅडिशनली सगळं घालायला।
ओके,
तर त्यावेळेस घालतो आम्ही पण।
सो दीप्ती केरी की इक्वालिटी का जमाना आहे भैया, आणि आजकाल ही फॅशन झाली म्हणजे कुंकू न लावणं या फिर मंगळसूत्र न घालणं आणि ते कॅरी करणंही जर असं अवघड होतं, त्यामुळे आजकाल फॅशन पण चेंज होत चालली आहे, म्हणजे आजकाल हातामध्ये पण मंगळसूत्र बांधतायत। सो तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आजकाल खरंच मंगळसूत्र न घालणं या फिर बिंदी न लागणं फॅशन बन चुका आहे, ट्रेंड आहे का सध्याचा? तो मला कॉल करायचा, नंबर आहे माझा 9607007935। नंबर मी रिपीट कर रहा हूँ, 9607007935 नंबरला तुम्ही मला फोन करायचा आहे। तब तक ये दोस्ती वाला गाना आपके पास आ रहा है अरिजीत सिंह की आवाज में, तेरा यार हूं मैं। ऐको तो थोड़ा वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मी अभिनीत तुमच्या सोबत आहे, बजाते रहो।